एज्रा अध्याय एक। यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनास स्फूर्ती दिली। तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फरमानही पाठविले, ते असे। पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहुदा प्रांतातील यरुश्लेमेत माझ्या प्रित्यर्थ एक मंदिर बांध। त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल त्याचबरोबर त्याचा देव असो। त्याने यहुदातील यरुश्लेमेस जाऊन इस्रायलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधावे। यरुश्लेमेत जो आहे तोच देव होय। जो कोणी शेष राहिला असून एखाद्या ठिकाणी उपरी म्हणून राहत असेल त्याला तेथल्या मनुष्यांनी चांदी सोने सामानसुमान व पशु देऊन सहाय्य करावे। याखेरीज यरुश्लेमेतील देवाच्या मंदिराकरिता त्यांनी स्वसंतोषाची अर्पणे द्यावी। तेव्हा यरुश्लेमेतील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जावयास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली ते यहुदा व बन्यामिन यांच्या पितृकुळांचे प्रमुख याजक व लेवी उठून सिद्ध झाले। त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे सोने सामानसुमान पशु व मोलवान वस्तू देऊन त्यास सहाय्य केले। याखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच। नबुखदनेसराने परमेश्वराच्या मंदिराची जी पात्रे यरुश्लेमेहून आणून आपल्या दैवतांच्या देवळात ठेविली होती ती सर्व पारसाचा राजा कोरेश याने बाहेर काढिली। पारसाचा राजा कोरेश याने ती मित्रदात भांडारी याच्या हस्ते बाहेर काढून यहुदाचा सरदार शेषबस्सर यास मोजून दिली। त्यांची यादी येणेप्रमाणे: सोन्याच्या 30 पराती, चांदीच्या 1000 पराती, 29 सुऱ्या, सोन्याचे 30 कटोरे, चांदीचे दुसऱ्या प्रकारचे 410 कटोरे व इतर पात्रे 1000। सोन्या चांदीची सर्व पात्रे मिळून 5400 होती। पाडाव झालेले लोक बाबेलाहून यरुश्लेमेस आले तेव्हा शेषबस्सराने ही सर्व पात्रे आणली।